चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर कर्नाटकात पावसाचा हाहाकार। बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने उत्तर कर्नाटकाच्या अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे। जोराच्या वाऱ्याबरोबर पाऊस आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये तलाव भरल्याने तलावातील पाणी शेतांमध्ये भरले आहे। हवामान विभागाचा अंदाज आहे की पाऊस 3 दिवसांपर्यंत कायम राहील। बिदर, गुलबर्गी, बागलकोट, बेळगाव, हावेरी, कोप्पल, यादगीर, कोप्पल, विजयपूर तथा रायचुरू जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे। या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट घोषित केला आहे। याचरू जिल्ह्याच्या गजेंद्रगड व कुष्टगीमध्ये होत असलेल्या पावसामुळे मस्की बंधाऱ्यामध्ये पाणी जोरात वाढत आहे। धरणाच्या सुरक्षेसाठी 4 गेटमधून 1600 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे। दक्षिण अंदरुनी कर्नाटकाच्या रामनगर, बेंगलुरू शहर, बेंगलुरू ग्रामीण, मैसूर, चामराजनगर, हासन, तुमकुरू जिल्ह्यांमध्येही पाऊस होत आहे। चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात 140 mm पाऊस नोंदवण्यात आला आहे। दावणगिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसामुळे सर्व तलाव भरलेले आहेत आणि त्याचे पाणी आसपासच्या क्षेत्रांमध्ये पसरत आहे। दक्षिण कन्नड जिल्ह्यातील तहसील मुख्यालय बेलथंगडी तहसीलमध्ये सर्वात अधिक 148 mm पाऊस झाला आहे।